आजचे दैनिक सुभक्ती पर्व 4 डिसेंबर देवाच्या दीन जनांकरिता। त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्ट याची आज्ञा झाली। क्विरिनिया हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली। तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेले। योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहुदियातील दाविदाच्या बेथलेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले। Luke 2:1-5 मशिहाचा जन्म बेथलेहमात व्हावा Micah 5:2 मधील भविष्यवाणी दाखवती त्याप्रमाणे हे देवाने आधीच योजून ठेवले होते। हे किती अद्भुत आहे याचा आपण कधी विचार केलात का? आणि त्याने काही बाबी अशा रीतीने योजल्या की काळाची पूर्णता झाल्यावर मशियाची आई आणि अधिकृत पिता हे बेथलेहमात नव्हे तर नासरेतात राहत होते आणि त्याच्या वचनाची पूर्ती करण्याकरिता 2 अप्रसिद्ध अत्यंत गरीब हिंदीन लोकांना त्या पहिल्या नाताळासाठी बेथलेहमास आणण्याकरिता देवाने कैसर ऑगस्टाच्या मनात घातले की संपूर्ण रोमी जगताची आपापल्या गावी नावनिशी व्हावी। 2 लोकांना 70 मैल स्थलांतरित करण्याकरिता संपूर्ण जगाला आज्ञा। 7 अब्ज लोकसंख्या असलेल्या या जगामध्ये जिथे सर्व बातम्या या मोठ्या राजकीय आणि आर्थिक आणि सामाजिक चळवळी आणि जागतिक स्तरावरील लक्षणीय महत्व प्राप्त व भरपूर सामर्थ्य आणि प्रतिष्ठा असणाऱ्या लोकांबाबत असतात, तिथे मला जाणवते तसे तुम्हाला सुद्धा आपण दीन आणि अप्रसिद्ध आहोत असे कधी जाणवले आहे का? आपणास तसे वाटले असेल तर त्यामुळे स्वतःला निराश आणि दुःखी होऊ देऊ नका, कारण पवित्र शास्त्रात हे गृहीत धरण्यात आलेले आहे की सर्व भव्य राजकीय शक्ती आणि विशाल औद्योगिक जाळे या सर्वांना त्यांच्या न कळत स्वतः देव चालवतो, त्यांच्या स्वतःकरिता नव्हे तर देवाच्या दीन लोकांकरिता, कनिष्ठ मरिया आणि कनिष्ठ योसेफाला नासरेताहून बेथलेहमाला आणण्याकरिता। देव त्याचा शब्द पूर्ण करण्याकरिता आणि त्याच्या लेकरांना आशीर्वाद देण्याकरिता एका साम्राज्याला हाती धरून त्याचा उपयोग करतो। आपण आपल्या जगतामध्ये विपत्ती अनुभवली म्हणून देवाचा हात तोकडा पडला असा विचार करू नका। आमची समृद्धी किंवा प्रसिद्धी नव्हे तर देव त्याच्या संपूर्ण मनाने आमचे पावित्र्य शोधत आहे आणि त्याकरिता तो संपूर्ण जगावर हुकूमत करतो। Nitisutra 21:1 म्हणते, राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे, त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो आणि त्याच्या लोकांमध्ये त्याचे तारण आणि त्याचे पवित्रीकरण आणि सनातन संकल्प सिद्धीस नेण्याकरिता तो ते नेहमीच वळवतो। हीन दिन लोकांकरिता थोर असा देव आहे आणि आम्हाला आनंद करण्याचे फार मोठे कारण आहे की जगाचे सर्व राजे आणि अध्यक्ष आणि पंतप्रधान आणि कुलपती आणि मुख्य लोक न कळत आमच्या स्वर्गीय देवाची सार्वभौम आज्ञा पाळतात, जेणेकरून आम्ही जी त्याची लहान बालके त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या प्रतिरूपाशी एकरूप व्हावे आणि त्याच्या सार्वकालिक गौरवात प्रविष्ट व्हावे।